ಕೃಷ್ಣಾಯ ವಾಸುದೇವಾಯ ಹರೆಯೇ ಪರಮಾತ್ಮನೇ ಪ್ರಣತ ಕ್ಲೇಶನಾಶಾಯ ಗೋವಿಂದಾಯ ನಮೋ ನಮಃ. ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆಫ್ ವಾಸುದೇವ ಕ್ರಿಯಾ ಯೋಗ ಹ್ಯಾವ್ ಲರ್ನ್ಡ್ ದ ಚಾಂಟಿಂಗ್ ಆಫ್ ದ 13th ಚಾಪ್ಟರ್ ಆಫ್ ಭಗವದ್ಗೀತಾ, ಆಲ್ಸೋ ಕಾಲ್ಡ್ ಆಸ್ ಕ್ಷೇತ್ರ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞ ಯೋಗ. ಕಮ್, ಲೆಟ್ ಅಸ್ ಆಲ್ ಗೆಟ್ ಇನ್ಸ್ಪೈರ್ಡ್ ಬೈ ದಿ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ಸ್ ಆ್ಯಂಡ್ ಲೆಟ್ ಅಸ್ ಆಲ್ಸೋ ಲರ್ನ್ ದಿಸ್ ಚಾಪ್ಟರ್ ಬೈ ಹಾರ್ಟ್. ಅಥ ತ್ರಯೋದಶೋಧ್ಯಾಯ.
ಅರ್ಜುನ ವಾಚ ಪ್ರಕೃತಿಂ ಪುರುಷಂ ಚೈವ ಕ್ಷೇತ್ರಂ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞಂ ಏವ ಚ ಏತತ್ ವೇದಿತುಂ ಇಚ್ಛಾಮಿ ಜ್ಞಾನಂ ಜ್ಞೇಯಂ ಚ ಕೇಶವ.
ಭಗವಾನ್ ವಾಚ ಇದಂ ಶರೀರಂ ಕೌಂತೇಯ ಕ್ಷೇತ್ರಮಿತ್ಯಭಿಧೀಯತೆ ಏತದ್ಯೋ ವೇತ್ತಿ ತಂ ಪ್ರಾಹು ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞ ಇತಿ ತದ್ವಿದಃ.
ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞಂ ಚಾಪಿ ಮಾಂ ವಿದ್ಧಿ ಸರ್ವಕ್ಷೇತ್ರೇಷು ಭಾರತ ಕ್ಷೇತ್ರ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞಯೋರ್ಜ್ಞಾನಂ ಯತ್ ಜ್ಞಾನಂ ಮತಂ ಮಮ.
ಕ್ಷೇತ್ರಂ ಯಚ್ಛಯಾ ದೃಕ್ಷಾ ಯದ್ವಿಕಾರ್ಯತಶ್ಚಯತ ಸಚಯೋ ಯತ್ಪ್ರಭಾವಶ್ಚ ತತ್ಸಮಾಸೇನ ಮೇ ಶೃಣು.
ಋಷಿಭಿರ್ಬಹುಧಾ ಗೀತಂ ಛಂದೋಭಿರ್ವಿವಿಧೈ ಪೃಥಕ ಬ್ರಹ್ಮಸೂತ್ರ ಪದೈಶ್ಚೈವ ಹೇತು ಮದ್ಭಿರ್ವಿನಿಶ್ಚಿತಃ.
ಮಹಾಭೂತಾನಿ ಅಹಂಕಾರೋ ಬುದ್ಧಿರವ್ಯಕ್ತಮೇವ ಚ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ದಶೈಕಂ ಚ ಪಂಚಚೇಂದ್ರಿಯ ಗೋಚರ.
ಇಚ್ಛಾ ದ್ವೇಷ ಸುಖಂ ದುಃಖಂ ಸಂಖ್ಯಾತಾಶ್ಚೇತನಾದೃತಿಃ ಏತತ್ ಕ್ಷೇತ್ರಂ ಸಮಾಸೇನ ಸವಿಕಾರ್ಯಬುಧಾಕೃತಂ.
ಮಾನಿತ್ವಂ ಅಡಂಬಿತ್ವಂ ಅಹಿಂಸಾ ಕ್ಷಾಂತಿ ಆರ್ಜವಂ ಆಚಾರ್ಯೋಪಾಸನಂ ಶೌಚಂ ಸ್ಥೈರ್ಯಮಾತ್ಮ ವಿನಿಗ್ರಹಃ.
ಇಂದ್ರಿಯಾರ್ಥೇಷು ವೈರಾಗ್ಯಂ ಅನಹಂಕಾರ ಏವ ಚ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜರಾ ವ್ಯಾಧಿ ದುಃಖ ದೋಷಾನುದರ್ಶನಂ.
ಆಸಕ್ತಿರನ ವಿಶ್ವಂಗಃ ಪುತ್ರಧಾರ ಗೃಹಾದಿಷು ನಿತ್ಯಂ ಚ ಸಮಚಿತ್ತತ್ವಂ ಇಷ್ಟಾನಿಷ್ಟೋಪಪತ್ತಿಷು.
ಮಯಿ ಚಾನಂಜ ಯೋಗೇನ ಭಕ್ತಿರವ್ಯ ವಿಚಾರಿಣಿ ವಿವಿಕ್ತ ದೇಶ ಸೇವಿತ್ವಂ ಅರತಿರ್ಜನ ಸಂಸದಿ.
ಅಧ್ಯಾತ್ಮ ಜ್ಞಾನ ನಿತ್ಯತ್ವಂ ತತ್ವಜ್ಞಾನಾರ್ಥ ದರ್ಶನಂ ಏತ ಜ್ಞಾನಮಿತಿ ಪ್ರೋಕ್ತಂ ಅಜ್ಞಾನಂ ಯದತೋನ್ಯಥಾ.
ಇಯಂ ಯತ್ತತ್ ಪ್ರವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಯಜ್ಞಾತ್ವಾಮೃತಮಶ್ನುತೆ ಅನಾದಿಮತ್ಪರಂ ಬ್ರಹ್ಮ ನಾಸತ್ತನ್ನಾಸದುಚ್ಯತೆ.
ಸರ್ವತಃ ಪಾಣಿಪಾದಂ ತತ್ ಸರ್ವತೋಕ್ಷಿಶಿರೋಮುಖಂ ಸರ್ವತಃ ಶ್ರುತಿಮಲ್ಲೋಕೆ ಸರ್ವಮಾವೃತ್ಯ ತಿಷ್ಠತಿ.
ಸರ್ವೇಂದ್ರಿಯ ಗುಣಾಭಾಸಂ ಸರ್ವೇಂದ್ರಿಯ ವಿವರ್ಜಿತಂ ಅಸಕ್ತಂ ಸರ್ವಭೃಚ್ಯೇವ ನಿರ್ಗುಣಂ ಗುಣಭೋಕ್ತ ಚ.
ಬಹಿರಂತಶ್ಚ ಭೂತಾನಾಂ ಅಚರಂ ಚರಮೇವ ಚ ಸೂಕ್ಷ್ಮತ್ವಾತದವಿಜ್ಞೇಯಂ ದೂರಸ್ಥಂ ಚಾಂತಿಕೇ ಚತತ.
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च
ज्योतिषात् अपि तज्ज्योति तमसः परम् उच्यते ज्ञानं नेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्टितम्
इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः मद्भक्तायेतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते
प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादीवभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्
कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषसुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते
पुरुष प्रकृतिस्तो हि भुङ्क्ते प्रकृतिजाङ्गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्त्य सदसद्यो निजन्मसु
उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः
य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणे सह सर्वता वर्तमानोऽपि न स भूयो विजायते
ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे
अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येऽपि उपासते तेऽपि चाति तरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः
यावत् सञ्जायते किञ्चित् सत्त्वं स्थावर जङ्गमम् क्षेत्र क्षेत्रज्ञ संयोगात् तद्विद्धि भरदर्शभ
समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यस्व अविनश्यन्तं य पश्यति स पश्यति
समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितम् ईश्वरम् न हि नस्त्यात्मनात्मानम् ततो याति पराम् गतिम्
प्रकृतैव च कर्माणि क्रियामाणानि सर्वशः य पश्यति तत्त्मानम् अकर्तारम् स पश्यति
यदा भूत पृथक् भावम् एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारम् ब्रह्म सम्पत्यते तदा
अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते
यदा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशम् नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तदात्मानोपलिप्यते
यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नम् प्रकाशयति भारत
क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेव अन्तरं ज्ञानचक्षुषा भूतप्रगति मोक्षं च ये विदुरीयान्ति ते परम्
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु